बाप्पा पेंडसे यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, एखाद्या मोठ्या कार्याची बांधणी फार विचारपूर्वक करावी लागते. विविध वयांचे, व्यवसायांचे, प्रवृत्तींचे लोक एकत्र येतात. प्रत्येकाचा प्रवास हळूहळू कार्याच्या गाभ्याकडे कसा होईल याच्याकडे कार्याच्या प्रमुखत्वाची धुरा असलेल्या व्यक्तीचं लक्ष असावं लागतं. त्या गाभ्याकडे येण्याच्या प्रक्रियेत हळूहळू टप्प्याटप्प्याने दृढीकरण करावं लागतं. ज्ञानप्रबोधिनी या अखिल भारतीय संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी आप्पा पेंडसे यांनी 4 प्रतिज्ञांची मांडणी केली. सध्याचं जीवन खूप व्यक्तिकेंद्रित आणि स्वार्थकेंद्रित झालं आहे. जे सुखवस्तू आहेत त्यांना आपल्या आदिवासी बांधवांच्या दुःखाची जाण नाही, मेळघाटातल्या बालमृत्यूंचं दुःख नाही. अशा परिस्थितीत मी आयुष्यभर देशासाठी, समाजासाठी काही ना काही काम निस्वार्थ बुद्धीने रोज करीन अशी प्रतिज्ञा या देशातल्या कोटी कोटी लोकांनी घेतली पाहिजे असं आप्पा म्हणत. आपल्या कुटुंबासाठी आपण काम करतो, पैसे मिळवतो, त्यातला काही भाग आपल्या समाजातल्या वंचितांसाठी अवश्य ठेवला पाहिजे. शीख समाजात प्राप्तीचा 10वा हिस्सा गुरुद्वारांमधून होणाऱ्या अन्नदानासाठी आणि सेवा कार्यांसाठी अर्पण केला जातो. ख्रिश्चन समाजातही अशीच पद्धत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये ते सेवा कार्य करू शकतात. भारतीय समाजाला असं वळण नाही ते लावण्याची आवश्यकता आहे. केवळ पैसे देऊन पुरत नाही, आपल्या बुद्धीचा आणि कार्यशक्तीचा काही अंशसुद्धा अवश्य दिला पाहिजे. आप्पांनी रुळवलेल्या पहिल्या प्रतिज्ञेचा हा आशय आहे. दुसरी प्रतिज्ञा ही संघटनेचं कार्य उत्तरदायी राहून म्हणजे जबाबदारीने करीन अशी आहे. काही लोक खूप काम करतात पण त्या कामाचं आपल्या ज्येष्ठांना नियमित निवेदन केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. टाटांच्या निधीतून योजलेला एक मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या बसण्याच्या जागी काही अव्यवस्था राहून गेल्या होत्या. एक गौरवर्ण चपळ अशी वयस्कर व्यक्ती पुढे आली आणि भराभर खुर्च्या बाजूला ठेवून खालचं जाजम नीट करू लागली. तिला पाहून आणखी 50 जण धावले. कोण होती ती व्यक्ती? ते होते साक्षात JRD टाटा. अरे, हा माझा कार्यक्रम आहे आणि हा चांगलाच झाला पाहिजे अशी जाणीव टाटांच्या औद्योगिक संघटनेच्या अग्रभागी असलेल्या त्या महापुरुषाला होती. उत्तरदायित्व जसं सहकाऱ्यांना भव्य दिव्य स्वप्न दाखवण्यात असतं तसंच छोट्या तपशिलांची काळजी घेण्यातही असतं हे टाटांना माहिती होतं. आप्पाही तसे होते. दुसऱ्या प्रतिज्ञेतून कार्यकर्त्यांनी हे उत्तरदायित्व शिकावं, लहान मोठ्या सर्व कामांना मी जबाबदार आहे अशी भावना त्यांनी निर्माण करावी अशी त्यांची अपेक्षा होती. कार्य जेव्हा देशव्यापी व्हायला लागतं तेव्हा दूर दूरच्या प्रदेशांमध्ये काम करण्याची आवश्यकता पडते. यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांची मानसिक तयारी असायला हवी. जिधर भेज देंगे उधर जाएंगे अशी मानसिकता असलेले कार्यकर्ते कार्याला दूरवर घेऊन जातात. त्यांच्यावर सोपवलेल्या कामासाठी आवश्यक ती कौशल्य ते स्वतः मिळवतात. ही मानसिकता तिसऱ्या प्रतिज्ञेतून आप्पांनी अपेक्षिली. भगवान रामकृष्णांचे शिष्य भारतातील अनेक प्रांतांमध्ये आपल्या गुरूंचा संदेश घेऊन गेले. देश आणि विदेशात त्यांनी मोठ्या आध्यात्मिक कार्याची उभारणी केली. आप्पांना आध्यात्मिक विचाराच्या पायावर सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य उभं करायचं होतं, त्यामुळे त्यांनी तृतीय प्रतिज्ञित कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी केली. त्यांच्या देहांतानंतरही आस्था गायत देशाच्या विविध भागांमध्ये, काश्मीर, अरुणाचल प्रदेश इथपासून तर दक्षिणेकडच्या अनेक राज्यांमध्ये त्यांचं कार्य पोहोचवलं ते या समर्पित कार्यकर्त्यांनी. अप्पांनी वयाच्या 10व्या वर्षी देशकार्याची प्रतिज्ञा केली. स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली होती त्यावेळी स्वामी श्रद्धानंदांची जागा मी घेईन अशी प्रतिज्ञा त्या 10 वर्षाच्या मुलाने केली. त्यानंतर विविध प्रतिज्ञांमधून प्रवास करत आप्पा चतुर्थ प्रतिज्ञेपर्यंत आले. विवाह बंधन त्यांना नव्हतंच, पण प्रौढ वयात सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष त्यांनी चतुर्थ प्रतिज्ञा म्हणजे संन्यास प्रतिज्ञा घेतली. संन्यासाची त्यांची व्याख्या अशी होती, कनक आणि कांता, कामिनी आणि कांचन या गोष्टी सर्वथैव वर्ज्य, खाजगी जीवन नसणं, जीवनात अशी कोणतीच गोष्ट असू नये की जी निकटवर्ती कार्यकर्त्यांच्या समोर मांडता येणार नाही. खाणं पिणं, दृष्टीसुख, कर्णसुख, स्पर्शसुख या सर्वांच्या बाबत संयमित वागता येणे, अंमली पदार्थांचं सुख म्हणून किंवा व्यसन म्हणून सेवन न करणे हा संन्यासाचा एक भाग. संन्याशाला समाजात वावरायचं असतं, अनेक स्त्री पुरुषांच्या ओळखी करून घ्यायच्या असतात, अनेकांना आत्मीयतेच्या धाग्यांनी कार्याशी बांधायचं असतं, अनेक मुलामुलींवर पुत्रपुत्रीवत प्रेम करायचं असतं. प्रबोधिनीचा संन्यास हा वृक्ष समाज जीवनापासून किंवा कुटुंब जीवनापासून तुटलेला असावा असं अपेक्षित नाही. वसुधैव कुटुंबकम अशा वृत्तीचा संन्यासी असावा. पत्नी आणि संतती नसतानाही संपूर्ण भारतीय समाज, सर्व मानव समाज म्हणजे विशाल कुटुंब, सर्व प्राणी वनस्पतीजात म्हणजे वसुधैव कुटुंबकम असा त्याचा दृष्टिकोन असावा. म्हणून हा संन्यासी इतर अनेक सद्गुणांच्या बरोबर भावना प्रचुरता, कोमलता, आत्मीयता या सद्गुणांनी युक्त असावा. त्याच्या जीवनात आचार विचारातली शुद्धता आणि दैनंदिन उपासना असावी. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय त्याच्या जीवनात असावा. स्वतः आप्पा म्हणजे असे प्रसन्न आणि विरागी संन्यासी होते असं ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे असे शेकडो जण सांगतील.